श्री गणेशाय नमः। श्री अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे सप्तम सर्ग प्रारंभ। कालनेमीचे कपट, हनुमानाकडून त्याचा वध, लक्ष्मण जिवंत होणे आणि रावणाने कुंभकर्णास जागे करणे। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, तापलेल्या तुपात पाणी पडल्यास जसे तडतडते त्याप्रमाणे कालनेमीचे अमृततुल्य वचन ऐकल्यावर रागाने डोळे लाल झालेला रावण जळफळू लागला। तो म्हणाला, माझ्या आज्ञेच्या विरुद्ध वागणाऱ्या दुष्टात्म्या, तुला मी आत्ताच ठार करीन। मला वाटते की शत्रूकडून काहीतरी लाज घेऊन रामाचा सेवक होऊन तू अशा प्रकारे बोलत आहेस। तेव्हा कालनेमी रावणाला म्हणाला, महाराज, रागावून काय उपयोग आहे? जर तुम्हाला माझे वचन आवडले नसेल तर मी जाऊन तुम्ही सांगाल ते करीन। असे सांगून रावणाने पाठवलेलं तो महासूर कालनेमी हनुमानाच्या कार्यात विघ्न आणण्याच्या हेतूने त्वरित तेथून निघाला। हिमालय पर्वताच्या एका बाजूवर जाऊन वायुपुत्र महात्म्या हनुमानाचा जाण्याचा मार्ग लक्षात घेऊन त्याच्या वाटेत त्याने एक तपोवन तयार केले आणि तो दुष्ट राक्षस मुनीचा वेष धारण करून तेथे बसला। सभोवती शिष्य होते। तेथून जात असताना वाटेत हनुमानाला तो सुंदर आश्रम दिसून आला। श्रीमान पवनसुत हनुमान मनात विचार करू लागला, हे उत्तम असे आश्रमस्थान मला पूर्वी दिसले नव्हते। माझा मार्ग चुकला की काय, कि माझ्या मनात काही भ्रम निर्माण झालाय, हे कळत नाही। या आश्रमस्थानात प्रवेश करून मुनींचे दर्शन घेऊन आणि पाणी पिऊन मग मी अतिशय उत्तम अशा द्रोण पर्वताकडे जाईन, असा विचार करून त्याने त्या आश्रमात प्रवेश केला। तो आश्रम लांबी रुतीच्या सर्व बाजूने एक योजन विस्तृत होता। केळी, सागवान, खजूर, फणस इत्यादी पिकलेल्या फळाने ज्यांच्या फांद्या वाकलेल्या होत्या अशा वृक्षाने तो संपन्न होता। तो आश्रम वैरभावने रहित असून पवित्र आणि निर्मळ होता। त्या रम्य अशा मोठ्या आश्रमात तो कालनेमी राक्षस इंद्रजाल विद्येचा आश्रय घेऊन शिवाचे पूजन करीत होता। हनुमानाने त्या महाराक्षसाला आदरपूर्वक वंदन केले आणि म्हटले, हे भगवान, हनुमान नावाचा मी रामाचा दूत आहे। रामाचे एक महान कार्य करण्यास मी क्षीरसागराकडे जाण्यास निघालो। हे ब्रह्मन, तहानेने मी व्याकुळ झालोय, यथेचे पाणी पिण्याची माझी इच्छा आहे। हे मुनीश्वरा, मला सांग की पाणी कुठे आहे? मारुतीचे वाक्य ऐकल्यावर कालनेमी त्याला म्हणाला, माझ्या कमंडलातील पाणी पिण्यास हरकत नाही, त्यानंतर ही पिकलेली फळे तू खा, येथे सुखाने राहा, थोडीशी झोप घे, फार घाई करू नकोस। माझ्या स्वतःच्या तपोबलाने मी भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतो आणि आता मला कळले आहे की लक्ष्मण हा सावध होऊन उठला आहे आणि रामाच्या दृष्टिक्षेपापुढे सर्व वानरही जिवंत झाले। तो ऐकून हनुमान म्हणाला, मला फार तहान लागली आहे, ती कमंडलातील पाण्याने शांत होणार नाही, तेव्हा तुम्हाला जलाशय दाखव। ठीक आहे, असे म्हणून मायेने निर्माण केलेल्या बटूला कालनेमीने आज्ञा केली, अरे बटू, त्या वायुपुत्राला विस्तीर्ण जलाशय दाखव। मग कालनेमी मारुतीला म्हणाला, अरे हनुमाना, डोळे मिटून तू पाणी पी आणि माझ्याजवळ ये, मी तुला एका मंत्राचा उपदेश करीन, त्यामुळे तुला औषधे दिसतील। ठीक आहे, असे मारुती म्हणाला। मग बटूने मारुतीला जलाशय दाखवला, त्यात शिरून मारुती डोळे मिटून पाणी पिऊ लागला। तितक्यात महाभयंकर रूप असणारी महामाया अशी एक सुसर तेथे आली आणि ती मारुतीला अतिशय वेगाने गिळू लागली। तेव्हा डोळे उघडल्यावर मारुतीला दिसले की एक सुसर आपणास गिळत आहे। तेव्हा क्रोधाने मारुतीने आपल्या हाताने तेथे तोंड फाडले, त्यामुळे ती तत्काळ मरून गेली। तेव्हा आकाशात एक दिव्य रूप धारण करणारी स्त्री दिसू लागली। ती धान्यमाली या नावाने विख्यात होती। त्यावेळी ती हनुमंताला म्हणाली, हे वानरश्रेष्ठा, तुझ्या कृपेमुळे मी शापातून मुक्त झाले। पूर्वी मी एक अप्सरा होते, काही कारणाने एका मुनीने शाप दिला होता म्हणून मी सुसर झाले होते। या आश्रमात जो मुनिवेश धारण केलेला पुरुष तू पाहिलायस तो कालनेमी नावाचा महान असुर आहे। हे पुण्यशील वानरा, तुझ्या मार्गात विघ्न निर्माण करण्यास त्याला रावणाने पाठवलेला आहे। मुनीचा वेष धारण करणार तो खरा मुनी नाही तर तो ब्राह्मणांची हिंसा करणार आहे। त्या दुष्टाचा वध कर आणि तू झटपट अति उत्तम अशा द्रोण पर्वताकडे जा। तुझ्या स्पर्शाने माझी पापे नष्ट झाली आहेत, मी आता ब्रह्मलोकी जाईन, असे सांगून ती स्वर्गलोकी निघून गेली। मारुती सुद्धा आश्रमाकडे परत आला। तो परत आलेला पाहून कालनेमी त्याला म्हणाला, हे वानश्रेष्ठा, इतका उशीर का? तू माझ्याकडून त्वरित मंत्र घे आणि मला गुरुदक्षिणा दे। त्याने असे म्हटल्यावर हनुमानाने आपली मूठ घट्ट आवळून त्या राक्षसाला म्हटले, घे ही दक्षिणा, असे बोलून त्याने एक मुष्टी प्रहार केला। तेव्हा मुनिवेश टाकून तो महासूर कालनेमे वायुपुत्राबरोबर नाना प्रकारच्या मायावी प्रकाराने लढू लागला. परंतु हनुमान हा महामायेच्या स्वामींचा म्हणजे रामाचा दूत होता, शिवाय तो मायावी राक्षसांचा शत्रू होता. हनुमानाने कालनेमेच्या मस्तकावर बुक्की मारली, डोके फुटून तो कालनेमे मरण पावला. त्यानंतर क्षीरसागरी गेला, त्याला द्रोण नावाचा महापर्वत दिसला, पण तेथे त्याला आवश्यक औषधे दिसल्या नाहीत. तेव्हा त्याने तो पर्वत उपटून घेतला आणि तो वायुवेगाने सत्व रामाजवळ पोहोचला आणि म्हणाला, हे देवेश्वरा, हा महापर्वतच मी आणलाय, जे योग्य असेल ते करा, या बाबतीत विलंब करणे योग्य नाही. हनुमंताचे वाक्य ऐकल्यावर रामांचे मन संतुष्ट झाले. मग त्या महाबुद्धिवान रामाने सुसेनाकडून तर दिशी औषधे तोडून घेतल्या आणि त्याच्याकडून महात्म्या लक्ष्मणावर उपचार करविला. तेव्हा झोपेतून उठलेल्या माणसाप्रमाणे जागे होऊन लक्ष्मण म्हणू लागला, अरे रावणा, थांब थांब, जातोस कुठे? मी आत्ताच तुला ठार करतो. असे बोलणाऱ्या लक्ष्मणाला पाहून राघवाने त्याच्या मस्तकाचे अवघ्रण केले आणि मग त्यांनी मारुतीला म्हटले, वत्सा महावानरा, आज तुझ्याच कृपेमुळे लक्ष्मणाला मी सुखरूप पाहत आहे. असे बोलून वानरासह सुग्रीवाला बरोबर घेऊन विभीषणाच्या संमतीने श्रीराम पुन्हा युद्ध करण्यास सिद्ध झाले. युद्ध करण्यासाठी ते सर्व वानर पाषाण वृक्ष आणि पर्वत शिखरे घेऊन युद्धाभिमुख होऊन चालू लागले. इकडे ज्याप्रमाणे सिंहाकडून हत्ती किंवा गरुडाकडून सर्प विद्ध होऊन व्याकुळ होतो, त्याप्रमाणे रामांच्या बाणाने विद्ध झालेला महाराक्षस रावण हा अगदी व्याकुळ झालेला होता. म्हणून महात्म्या राघवाकडून पराभूत झालेला राजा रावण लंकापुरीत परत गेला. तेथे आपल्या सिंहासनावर बसून तो राक्षसांना असे म्हणू लागला, माणसाकडूनच मला मृत्यू येईल असे पूर्वी मला पिता ब्रह्मदेवाने सांगितले होते, परंतु जो मला ठार करण्यास समर्थ होईल असा या पृथ्वीवर कोणीही मनुष्य नाही. म्हणून साक्षात नारायणच मनुष्य झाला आहे, दशरथ पुत्र राम होऊन तो माझा वध करण्यास आला आहे यात संशय नाही. पूर्वकाळी अनरण्याने मला जो शाप दिला होता की राक्षसराज माझ्या वंशात सनातन परमात्मा जन्माला येणार आहे आणि त्याच्याकडून तुझे पुत्र पौत्र बांधव यांच्यासह तू ठार मारला जाशील यात संशय नाही असे मला सांगून तो स्वर्गाला गेला होता. तोच हा राम मला ठार करण्यासाठी जन्माला आला आहे आणि तो नक्कीच माझा वध करील. कुंभकर्ण हा तर मूर्ख असून तो नेहमीच झोपलेला असतो. त्या महापराक्रमी कुंभकर्णाला जागे करून तुम्ही त्याला माझ्याजवळ घेऊन या. रावणाने असे सांगताच ते प्रचंड देहाचे राक्षस त्वरेने गेले आणि फार प्रयत्नाने कुंभकर्णाला जागे करून त्यांनी रावणाजवळ नेले. रावण राजाला नमस्कार करून तो एका आसनावर बसला. राजा रावण त्या भावाला दीनवाणीने म्हणाला, हे कुंभकर्णा, माझ्यावर फार मोठे संकट कोसळले, हे तू जाणून घे आणि त्याचा विचार कर. माझे शूर असे पुत्र पौत्र आणि बांधव यांना रामाने ठार केले. आता माझा मृत्यू काळ जवळ आला, मी आता काय करू? हा बलवान दशरथ पुत्र राम सुग्रीवासहित आपले सैन्य घेऊन समुद्र ओलांडून इकडे आला आहे आणि तो आमचा समूळ नाश करेल. आमच्याकडील जे मुख्य मुख्य राक्षस होते ते सगळे युद्धामध्ये वानराकडून मारले गेले, परंतु या युद्धात वानरांचा नाश झाल्याचे मात्र मला कधीच दिसून आले नाही. हे महाबाहू कुंभकर्णा, तू यांचा नाश कर, त्यासाठीच तुला मी झोपीतून जागे केले. हे महासामर्थ्य संपन्न कुंभकर्णा, आपल्या भावासाठी हे अतिशय दुष्कर असे कार्य तू कर. राजा रावणाचे दुःखपूर्ण शब्द ऐकल्यावर कुंभकर्ण मोठमोठ्याने हसला आणि म्हणाला, हे राजा, पूर्वी विचार विनिमय करीत असताना मी जे काही तुला सांगितले होते तेच तुझ्या पापकर्माचे फळ आज तुझ्या समोर आलेले आहे. मी पूर्वीच तुला सांगितले होते की राम हा साक्षात परमात्मा नारायण आहे आणि सीता ही योग माया आहे. त्यावेळी मी तुला असा बोध केला असून सुद्धा तू ते लक्षात घेतले नाहीस. एकदा मी रात्रीच्या वेळी एका वनामध्ये एका विशाल पर्वत शिखरावरील शिलेवर बसलो होतो. तेथे दिव्य दृष्टी असणारे साक्षात नारद मुनी मला भेटले होते. मी त्यांना म्हटले, अहो महाभाग, तुम्ही कुठून आलात ते मला सांगा. मी असे विचारल्यावर नारद म्हणाले, जेथे देवांचा गुप्त विचार विनिमय चालला होता तेथे मी होतो. तेथे जो वृत्तांत घडला तो मी तुला खराखुरा सांगतो. ऐक, तुम्हा दोघांकडून म्हणजे रावण आणि कुंभकर्ण याकडून त्रस्त झालेले सर्व देव विष्णूकडे गेले होते. त्या देवदेवेश्वरांची एकाग्र भक्तीने स्तुती करून ते त्यांना म्हणाले, हे देवा, तिन्ही लोकांचा शत्रू आणि अजिंक्य अशा रावणाचा वध करा. माणसाच्या हातून त्या रावणाला मरण येणार आहे असे ब्रह्मदेवाने पूर्वीच ठरवून दिले. म्हणून तुम्ही माणूस होऊन रावण रूपी शत्रूचा नाश करा. ठीक आहे, असे सत्य संकल्प असणारे ईश्वर महाविष्णू म्हणाले, तेच देव आता रघुकुळात जन्म घेऊन राम या नावाने विख्यात झाले. तुम्हा सर्वांचा ते वध करतील असे सांगून नारद मुनी निघून गेले. म्हणून हे रावणा, राम हे सनातन परब्रह्म आहेत हे लक्षात घे. म्हणून रामाबरोबर ते वैर सोडून दे. मायेने मनुष्य देह धारण केलेल्या रामांची आता तू भक्ती कर. भक्तिभावाने भटणाऱ्या पुरुषावर रघुत्तम प्रसन्न होतात. भक्ती ज्ञानाची जननी आहे. भक्ती मोक्ष देणारी आहे. भक्तिरहित माणसाने जे काही केलेले असते ते सर्व न केल्यातच जमावते. विष्णूने आतापर्यंत पुष्कळ अवतार घेतले आहेत आणि तदनुरूप त्याने अनेक लीला केल्या आहेत. अशा हजारो अवतारासमान हे ज्ञानस्वरूप आणि कल्याणकारक राम आहे. भक्तीमध्ये निपुण असणारे जे लोक मनाने आणि वाचेने रात्रंदिवस रामांचे भजन करतात ते विनाशायास संसार सागर तरुण जाऊन हरिद्वैपदी पोहोचतात. शुद्ध चित्त असणारे जे साधू पुरुष या जगात सतत रामांचे ध्यान करतात आणि त्या रामांची चरित्रे पठन करतात ते संसारातील भोगरूपी महासर्पाचे पाशातून मुक्त होतात आणि शेवटी सीतापती रामांच्या अनंत सुखाने युक्त असणाऱ्या स्थानी जाऊन पोहोचतात. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे सप्तम सर्ग समाप्त.